जीवन आहे ते जीवन अधिक सरस होण्यासाठी काय करायला हवं असं गीता सांगते आहे. एका सुखापेक्षा अधिक उत्तम सुख प्राप्त करणं म्हणजे विषयाच्या सुखापेक्षा अधिक उत्तम म्हणजे निर्विषय परमात्म्याचं सुख प्राप्त करणं हा तर गीतेच्या प्रतिपादनाचा विषय आहेच. पण हे सुख प्राप्त करत असताना किंवा प्राप्त केल्यानंतर देखील कर्म करत राहावं हेही गीतेचं एक सांगणं आहे. मुळातच रणांगणावर जेव्हा अर्जुन कर्म टाळू पाहत होता तेव्हा भगवत गीता सांगितली गेली. त्यामुळे गीतेच्या एकूण उपक्रमाचा मुख्य उद्देश आत्मदर्शन तो भगवंतांनी प्रथमच सांगितला दुसऱ्या अध्यायामध्ये. आत्मदर्शनाचा उद्देश आत्म्याची लक्षणं सांख्यबुद्धीच्या अंतर्गत कर्म करण्याची युक्ती या सगळ्या गोष्टी सांगितल्या नंतर दुसऱ्या अध्यायाच्या प्रारंभी भगवंतांनी दोन मार्ग आहेत असं सांगितलं. ज्ञानाच्या पद्धतीने जाणाऱ्यांना सांख्य मार्ग आहे आणि कर्माच्या पद्धतीने जाणाऱ्यांना कर्म मार्ग आहे असं सांगितलं. ज्ञानाच्या पद्धतीने जाणारे जे आहेत त्यांचा कोणता मार्ग नाही. मात्र एकूण तो मामला अवघड आहे असं भगवंतांनी भगवद्गीतेत वारंवार सांगितलं. पाचव्या अध्यायामध्ये कर्माखेरीज संन्यास हा अवघड आहे असं जे सांगितलं तो केवळ ज्ञानमार्ग हा अवघड आहे असं सांगितलं. आणि बाराव्या अध्यायामध्ये देखील अव्यक्त उपासना अवघड आहे असं भगवंतांनी सांगितलं. आणि एकूण भगवद्गीता या अव्यक्त उपासनेबद्दल काहीच सांगत नाही, त्याचा कोणता ठराविक विधी नसल्यामुळे त्याचं निरूपणच आलेलं नाही. भगवद्गीतेचं निरूपण हे व्यक्त उपासनेचं आहे. कर्ममार्ग कर्म करत असताना चित्तशुद्धीतून ईश्वर भक्ती, कर्मापासून अलिप्तता, फळापासून अलिप्तता, देहाहंतेपासून अलिप्तता आणि त्यामुळे लाभलेली जीवनमुक्ती, असं करत असताना कर्म करणारा जो आहे तो करत असतानाच आपण यत्किंचितही कर्म करत नाही असं अनुभवतो असं भगवद्गीता सांगते. म्हणून भगवद्गीतेचा जो विशिष्ट शब्द आहे युक्त असा, हा युक्त शब्द भगवंतांनी योगारूढाला, कर्मयोग्याला, ज्यांनी कर्मयोगाचं आचरण करत असताना आहार विहार इत्यादी देखील योग्य मापाने सेवन केलं त्याला युक्त आहार विहारस्य, युक्त चेष्टस्य कर्मसु, युक्त स्वप्नाव मोठस्य, ज्यांनी कर्मयोगाची युक्ती उत्तम रीतीने साधली त्यालाही भगवंत युक्त असं म्हणाले. जो योगयुक्त आहे त्यांनी इंद्रिय जिंकलेली असली पाहिजेत, अंतःकरण जिंकलेलं असलं पाहिजे, मन ताब्यात ठेवलेलं असलं पाहिजे, तो करून तो करता असला पाहिजे असं भगवंतांनी युक्त हा शब्द वापरला. या अध्यायाचा जो प्रारंभ आहे तो प्रारंभ देखील योगी आणि संन्यासी यांच्या चर्चेमध्ये भगवंतांनी केला सहाव्या अध्यायाचा. एकूणच भगवद्गीतेचा जो योगारूढ आहे तो योगारूढ हा युक्त असलेला पुरुष आहे. युक्त याचा अर्थ आत्म्याशी संलग्न असलेला, कर्म करत असताना सगळी कर्तव्य कर्म करणारा आणि सर्व कर्तव्य कर्म करत असताना मी माझे ऐशी आठवण इतरने जयाचे अंतःकरण असा. त्यांनी आपल्या जीवनातून अहंता ममता काढून टाकलेली आहे, त्यांनी फळाची इच्छा काढून टाकलेली आहे किंवा फळाचा संघ काढून टाकलेला आहे, तो भगवद्गीतेचा युक्त किंवा योगारूढ आहे. हा सिद्धावस्थेला पोहोचलेला, परमात्म्याशी युक्त झालेला पुरुष आहे. या योगाच्या भूमिकेवर आरूढ होण्याची गरज भगवंतांना वाटते म्हणून भगवद्गीतेचा उपदेश आहे. कर्मयोगाची युक्ती ज्यांनी जमवली त्याच्या बुद्धीला स्थिरता येते असं भगवंत म्हणतात. आणि कर्मयोगाची युक्ती जमवतानाच ध्यानाची आवश्यकता आहे असं भगवंतांचं सांगणं आहे. कर्मयोग हा ध्यान योगापेक्षा वेगळा भगवंत काढू इच्छित नाही. ध्यान हा कर्माचाच एक प्रकार आहे, त्याला विकर्म असं चौथ्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे. विकर्म म्हणजे विविध प्रकारच्या साधनात आहे. तू कर्म काय हे समजून घे, अकर्म म्हणजे काय हे समजून घे आणि विकर्म म्हणजे काय हे समजून घे असं भगवंत सांगतात. आणि विकर्मांचं वर्णन करत असताना साधनांचं वर्णन करतात. विकर्म हा कर्माचाच प्रकार आहे, ध्यान हा कर्माचाच प्रकार आहे. त्यामुळे ध्यानाकरता खर्च झालेला वेळ हा वाया गेलेला वेळ समजू नये असं भगवंताचं म्हणणं आहे. कारण त्यामुळंच एकूण भगवंतांना हवी तशी कर्म करणार. ज्यांनी योगाच्या भूमिकेवर आरूढ होऊन कर्मयोगाची युक्ती उत्तम रीतीने जमवली आणि तो आत्मभावामध्ये स्थिर राहिला तो भगवंतांचा स्थितप्रज्ञ आहे. ही स्थिरता जमवायची कशी हा मुख्य प्रश्न आहे. ही स्थिरता किंवा स्थितप्रज्ञता कर्म टाकून जमणार नाही, म्हणून कर्म करायला पाहिजे पण त्याबरोबरीने ध्यान करायला पाहिजे असं भगवद्गीतेचं म्हणणं आहे. भगवद्गीतेमध्ये एक फार महत्वाचा श्लोक आला, योगयुक्त विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिया सर्व भूतात्म भूतात्मा कुर्वन अपि न लिप्यते. मला वाटतं पाचव्या अध्यायात हा श्लोक आला. जो योगयुक्त आहे म्हणजे एकूण आत्ताच्या निरूपणाप्रमाणे योग्य असा कर्म करणारा आहे तो त्याची अंतःकरण शुद्धी झालेली असली पाहिजे. त्याच्याशिवाय तो योगयुक्त नाही. असूया आहे, मत्सर आहे, दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहून पोटात दुखत, दुसऱ्याचं काहीही घडत असताना आपण तसे नाहीत म्हणून कालवा काढलं होते, तसंच तुलनेची वृत्ती राहते, त्याची अंतःकरण शुद्धी झालेली नाही. आपण आपलं जीवन जगतोय, दुसरा दुसऱ्याचं जीवन जगतोय, सर्वांचं भलं होवो अशी अंतःकरण वृत्ती असणं म्हणजे भगवद्गीतेचा विशुद्ध आत्मा आहे. तसंच हा जो योगयुक्त आहे त्यांनी मन देखील जिंकण्याची गरज आहे. विजित आत्मा त्यांनी आपलं मन जिंकलेलं आहे असा मनाचं जे चांचल्य आहे ते चांचल्य मोडून निर्धाराने त्याला कर्मयोगामध्येच म्हणजे प्राप्त कर्तव्य कर्मामध्येच ठेवणं हे मन जिंकणं आहे. आणि हे मन अशा पद्धतीने जिंकता येत नाही असा आपल्याला अनुभव असल्यामुळे ध्यान आहे, नाम देखील आहे, सर्व उपासना आहे. एरवी ध्यान नामाची काही आवश्यकता नव्हती पण कर्मयोग करत असताना मन जिंकलेल्या स्थितीत कर्माचं आचरण करता येत नाही म्हणून ही ती कर्म आहे. मनाला हे करावं असं वाटतं, ते सोडावं असं वाटतं, आज धरलेलं उद्या सोडावं असं वाटतं, ही जी मनाची चंचलता आहे ही चंचलता मोडल्याशिवाय कर्मयोग जमणार नाही. तसंच अजून एका गोष्टीची आवश्यकता आहे, ते म्हणजे जितेंद्रिया. योगयुक्त हा विशुद्ध आत्मा विजित आत्मा म्हणजे ज्यांनी मन जिंकलेलं आहे असा, आणि जितेंद्रिया ज्यांनी इंद्रिय जिंकलेली आहेत. इंद्रिय जिंकलेली नसतील तर कर्मयोग अशक्य आहे, कर्मयोगाचं आचरण करता येणार नाही. आपल्या वाट्याला आलेलं कर्म इंद्रिय न जिंकता पार पडेल असं होणार नाही. स्वामीजी सांगत असत की मेहर बाबा डोंगरावर राहायला गेले ते एका रेस्ट हाऊस मध्ये आणि त्यांनी सांगितलेलं होतं की दिवसभरात मला ग्लास भरून कॉफी पाठवा. एक महिनाभर बाबा त्या रेस्ट हाऊस मध्ये होते आणि त्यांचा आहार म्हणजे एक फ्लास्क कॉफी, बाकी मला काहीही पाठवू नका असं त्यांनी सांगितलं आणि एकांतात राहिले ते. ते जेव्हा एकांत संपून खाली आले तेव्हा त्यांनी असं विचारलं होतं की मी एक फ्लास्क भरून कॉफी पाठवा म्हणून सांगितलं होतं पण कॉफी कमी का येत होती असं त्यांनी विचारलं. मग चौकशी सुरू झाली. ज्याच्याकडे सेवा म्हणून ते काम दिलेलं होतं तो मध्ये एक कप कॉफी प्यायचा आणि डोंगरावर चढायचा. आता बाबांची सद्गुरूंची सेवा करणं मुळात स्वधर्म कर्म म्हणजे सेवा आहे, त्याही सद्गुरूंची सेवा आहे. पण एवढाही ताबा नाही, इंद्रिय जिंकणं याच्याशिवाय कसं शक्य आहे. तो एक कप कॉफी पीत होता असं लक्षात आलं आणि म्हणाला की मी प्रसाद म्हणून देत होतो. अशा या योगयुक्ताकडून व्यक्त झालेल्या ज्या अपेक्षा आहेत त्याच्यात अंतःकरण शुद्धी ही कर्म करताना घडते पण संपूर्ण घडत नाही अशी अडचण आहे. कारण आपल्या मुलीचं लग्न ठरलं नाही आणि शेजारच्या मुलीचं लग्न ठरलं तर गावा गाव होते ना. आपण कर्तव्य कर्मच करायला निघालोय. केवळ कर्म करताना अंतःकरण शुद्धी होत नाहीये. केवळ कर्माचं आचरण करत असताना मन जिंकता येत नाहीये. भगवंतांनी सांगितलं त्याप्रमाणे कर्माचं आचरण घडायचं असेल त्याकरता इंद्रिय जिंकणं जे गरजेचं आहे ती जिंकता येत नाहीये. या तिन्ही गोष्टींसाठी ध्यानाची गरज आहे. कर्म जीवनात त्या करता येत ध्यानाने. ध्यान हे सूक्ष्म रीतीने कर्मच आहे. उलट आपली बाहेरची कर्म ही स्थूल कर्म आहे, इंद्रियांनी मनाने प्रत्यक्ष होणारी. पण ध्यान हे केवळ मनाने होणारं कर्म असल्यामुळं म्हणजे ध्यान हे कर्मरहित मनाच्या कर्मरहित स्थितीत होत पण ती येण्यासाठी म्हणून खूप आवरायला लागतं. अंतःकरण आवरायला लागतं, मन आवरायला लागतं, इंद्रियांच्या ओढी आवरायला लागतात आणि तिथे ही सवय होते. म्हणून सहाव्या अध्यायात देखील आत्मसंयमन योग असं म्हटलेलं आहे. सूक्ष्मामध्ये जमलं की मग स्थूलामध्ये जमावं अशी अपेक्षा आहे. म्हणून कर्माला सप्लिमेंटरी ध्यान आहे. अजून एक महत्वाचा शब्द त्या श्लोकामध्ये आला तो म्हणजे सर्व भूतात्म भूतात्मा. सर्व भूतमात्रांचा आत्मा जणू आता याचा आत्मा व्यापक होणं. केवळ स्वतःची कर्म करत असताना सर्व भूतात्म भूतात्मा असं होता येत नाहीये ही अडचण आहे कर्मयोगाची. कारण कर्म करत असताना न कळत स्वार्थ डोकावतो, आपल्या करता संग्रह आणि आपले आहेत त्यांच्याकरता वारेमाप संग्रह अशी बुद्धी निर्माण होते. आपले सुखी असावेत आणि आपल्यांच्या बाहेर जे आहेत त्यांच्याबद्दल काही नाही, मग ते असावेत सुखी. पण जास्त प्रार्थना आपल्यांच्या सुखासाठी या ज्या अडचणी राहतात मानवीत आणि या अस्वाभाविक नाहीयेत, आपल्या प्रेरणा लक्षात घेतल्या इंद्रियांच्या मनाच्या तर म्हणून आपला आत्मा हा जणू सर्व भूतमात्रांचा आत्मा क आपण व्यापक होणं आणि असा व्यापक आत्मानुभव घेणं हे केवळ कर्मयोगामध्ये घडत नाही म्हणून ध्यानाची आवश्यकता आहे. अजून एक महत्वाचा शब्द आला तो म्हणजे कुर्वन अपि न विद्यते. असा पुरुष करतो सर्व कर्म करतो पण लिप्त मात्र होत नाही. लिप्त न होता सर्व कर्म करतो. लिप्त कसा होईल? ज्याचं अंतःकरण शुद्ध झालेलं आहे, मन ताब्यात आहे, इंद्रिय जिंकलेली आहेत, व्यापक आत्मभाव निर्माण झालेला आहे, तो सर्व कर्म करतो पण लिप्त होत नाही असं भगवंत म्हणाले. अशा प्रकारचा जो योगयुक्त पुरुष आहे त्याचं पवित्र पावन असं जीवन ध्यानाशिवाय आकाराला येत नाही, नुसत्या कर्मानी येत नाही. उपासनेशिवाय असणाऱ्या कर्मांची गंमत सांगतो. गंमत हा शब्दही तसंच दिसत आहे. स्वामीजी सांगायचे कोण? दादा धर्माधिकारी. दादा धर्माधिकारी त्यांनी असं संकल्प केलेला होता की दलितांची सेवा करेन, अस्पृश्य वस्तीमध्ये जाऊन त्यांना स्वच्छता शिकवेन, शिक्षण देईन. आणि सगळं जीवनभर तसं करण्याचाच त्यांनी प्रयत्न किंवा अभ्यास केला. ते आजारी होते 8-10 दिवस, म्हणून ते त्या विशिष्ट वस्तीमध्ये जाऊ शकले नाहीत. तर दादा आले नाहीत म्हणून तो त्यांनी फेर तसाच ठेवलेला होता. दादा आले की घेऊन जातील म्हणून ते व्यथित झाले. एवढं करून देखील लोकांना स्वच्छतेची आवड निर्माण होत नाहीये असं त्यांना वाटत. नुसत्या स्वतःच्या कर्मांनी सर्व काही घडत नाही. जीवनात काही जी अपूर्णता राहते ती आत्मदर्शनानेच पूर्ण होते. आधी स्वतःचा आत्मा तर समजला पाहिजे, प्रत्ययाला आला पाहिजे, मग तो सर्व भूत मात्रांचा आत्मा इतका व्यापक आपला आत्मा आहे असं समजते. हे सर्व करत असताना भक्तीचा भाव अंतकरणामध्ये ठेवणं किंवा निर्गुण निराकार अशा परमात्म स्वरूपाचं चिंतन करणं. अजून एक महत्वाचा श्लोक आला, मयि सर्वाणि कर्माणि सम्यस्य. अध्यात्मचित्रता सर्व कर्म मला अर्पण करून करणं, आपण आत्मस्वरूप आहोत याचं कायम स्मरण ठेवणं, चिंतनासहित करणं, अलाशा टाकून कर्म करणं, ममत्व टाकून कर्म करणं आणि अभिनिवेशही कर्म करणं, अशा कर्मयोगाच्या फलस्वरूप अंतःकरण शुद्धी, मन जिंकणं, इंद्रिय विजय असा खरा म्हणजे अपेक्षित आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून आपला आत्मा हा सर्व भूतमात्रांचा तदणू आत्मा का इतके आपण व्यापक झालो आहोत. अनुरणीया ठोकळा तुका आकाश आहे एवढा असं तुकाराम महाराज म्हणतात. तसंच कर्माचं पाप पुण्याची फळ मिळतच राहणार. या पाप पुण्याची फळापासून मुक्त होणं
आणि अशा कर्मफळांचा त्याग करून हा युक्त पुरुष शांतीला प्राप्त होतो. युक्त हा कर्मफल त्यक्त्वा शांती आपण नैष्ठिके. कर्मफळ म्हणजे नुसती फळ नाही, पापपुण्याखेरीज देखील कर्मफळ असतात. पण पापपुण्याची फळ ही जबरदस्त असतात. पापाची भावना तर फार सतावते आणि तो मग शांती राखूनच आपल्या यंत्रयावत आपल्या हातून घडणाऱ्या कर्मांमध्ये आपल्या आज्ञाची अकर्मदशा अनुभवतो. कर्मणी अकर्मय पश्येत. आपल्या सर्व कर्मांमध्ये आपण आत्मस्वरूप आहोत, आपण यत्किंचितही कर्म करत नाही असं तो अनुभवतो. आणि असं ज्या क्षणी तो अनुभवतो आपल्या कर्मामध्ये अकर्मदशा, तशा आपल्या अकर्मदशेतूनच तत्वत आपली तसं सर्व कर्म स्फूर्त आहे. अकर्मणीच कर्मया सबुद्धिमान मनुष्येशु संयुक्त कृत्न कर्म कृत असं भगवान म्हणाले. तो बुद्धिमान, त्याला खरी बुद्धी. हा बुद्धिमान म्हणजे स्थितप्रज्ञ. वेगळ्या अर्थाने बुद्धिमान शब्द हा घ्यायचा नाही. त्याची बुद्धी स्थिर झाली, तो युक्त होऊन सगळी कर्म करतो असं समजावं. म्हणून भगवद्गीतेचा जो कर्मयोगी आहे तो कर्मयोगी जी कर्म स्वतः करतो ती कर्मही आपण करत नाही असं समजतो हा वेगळा कर्मयोगी आहे. नाहीतर कर्मयोगी किती असतात की मी हे केलं ते केलं, पण जी कर्म त्यांनी केली ती देखील तो म्हणतो मी नाही केली. नाही केली याचा अर्थ मी आत्मा, मी या कर्मांपासून स्वतंत्र. आणि जी केली नाही ती तर नाहीच केली, पण जी केली त्याच्यामध्येही जो आपली अकर्मदशा अनुभवतो किंवा भगवद्गीतेचा तो कर्मयोगी जो ज्यांनी जी कर्म केली नाही ती तर केली नाहीतच, पण जी केली तीही त्यांनी केली नाही. जरा उलट सुलट वाटतंय पण नीट समजून घ्या. त्याला संन्यासी म्हणतात. जो कर्म करूनही करत नाही त्याला त्यालाच कर्मयोगी म्हणतात, त्यालाच संन्यासी म्हणतात असा हा सहाव्या अध्यायाचा अभिप्राय इथंच मला दम लागला. सहाव्या अध्यायापर्यंत पोहोचण्यासाठीच मला दम लागला. सहाव्या अध्यायाचा पहिला श्लोक असा आहे, अनाश्रिता हा कर्मफल कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निहि न चाक्रियः. अग्नीची जो सेवा करतो तो कर्मयोगी, गृहस्थ अग्नीची सेवा करतो. आणि संन्यासीला संन्याशाला अग्नी राखण्याचं काही कारण नाही. पण निरग्नीही असणं म्हणजे संन्यासी असणं नाही आणि कर्म न करणं म्हणजे कर्मयोगी असणं संन्यासी असणं नाही. जो कर्मफळाच्या ठिकाणी आश्रय धरत नाही आणि तरी देखील प्राप्त कर्तव्य कर्म करतो तोच संन्यासी आणि तोच योगी असं भगवंत म्हणतात. अशा प्रकारे यम संन्यास निधी प्राहू योगम तम विधी बांधव अशा रीतीने भगवद्गीता असं म्हणते की संन्यास आणि कर्मयोगी या वेगवेगळ्या संज्ञा दिसल्या तरी देखील अंतर अनुभवाने त्या एकच आहेत. नाही संन्यस्त संकल्प योगी भवती कश्चन. संकल्पाचा संन्यास केल्याखेरीज कोणी संन्यासीही होत नाही आणि संकल्पाचा संन्यास घडल्याखेरीज कोणी कर्मयोगीही होत नाही. कर्मयोगी होण्यासाठी देखील यस्य सर्वे समारंभ काम संकल्प वर्जित याची गरज आहे. त्याचे सगळे समारंभ काम
आणि संकल्प यांनी विवर्जित असतात तोच भगवद्गीतेचा कर्मयोगी देखील आहे, तोच भगवद्गीतेचा संन्यासी देखील आहे. अशा रीतीने योगारूढ म्हणून जी कल्पना भगवद्गीतेने सांगितली की ज्या योगारूढ या कल्पनेमध्ये अंतःकरण शुद्धी आहे, मनाची शुद्धी, मन ताब्यात येणं आहे, इंद्रिय ताब्यात येणं आहे, इंद्रिय जिंकणं आहे, आपला आत्मा व्यापक होणं आहे आणि करून देखील अकरता राहणं आहे, याच्यासाठी कर्माची गरज आहे, मुळात कर्म करत राहण्याची गरज आहे. याच्यातून काही एक शांती समाधान मिळेल. आणि मग या शांती समाधानाला धरून पुढं अजून मदत मारायची आहे, ध्यानादी साधना करायची आहे, असा भगवंता अभिप्राय देतात. योगारूढस्य तस्यैव क्षमा कारणमुच्यते. आता या शांतीला हाताला धरून त्याची पुढची साधना होती. अशा प्रकारची कर्म करणं आतापर्यंत हा ध्यानाखेरीज हे सगळं करतो आहे, तरी त्याच्या जीवनात काही एक सुख शांती आलेली आहे. पण या शांतीला धरून, कर्माच्या शांतीला, आता ध्यानाची शांती म्हणजे आत्मसंज्ञक शांती मिळवण्याची त्यांनी गरज आहे, तर त्याचं जीवन परिपूर्ण होणार. म्हणून योगारूढ तो, आता मी जर सांगितलं तर ते परत दोन तीन श्लोकांमध्ये ते सांगतात एवढंच आहे. आता यदाही न इंद्रियार्थेषु न कर्मषु अनुषज्यते, इंद्रियांचे अर्थ म्हणजे विषय, तसंच कर्मांमध्ये जो आसक्त होत नाही सर्व संकल्प संन्यासी, तसंच सर्व संकल्पाचा जो त्याग करतो. आता ते शब्द आले, आता सोपं वाटेल तुम्हाला ऐकायला, वाटतंय का? कारण आधी एवढी प्रस्तावना झाल्यामुळं हे सूत्रबद्ध आता लिहिलेलं आहे. योगारूढ सदोच्यते, त्याला योगारूढ असं म्हणायचं असं भगवंत म्हणतात. आता व्याख्यान समीकरण मांडायला सुरुवात केली. योगारूढ तो जो विषयांमध्ये आसक्त नाही, जो कर्मामध्ये आसक्त नाही आणि ज्यांनी सर्व संकल्पांचा त्याग केलेला आहे. हे करण्यासाठी ही व्याख्या झाली. पण भगवंत असं म्हणतात की हे इतकंच सोपं नाही, याच्यासाठी आपला देह, देहात्म समूह आहे तो जिंकणं गरजेचं आहे. तो जर जिंकला गेला तरच हे शक्य आहे. तर एक आत्मना आत्मान, आपण स्वतः म्हणजे इंद्रिय मन बुद्धी किंवा देह मन बुद्धी याच्या व्यतिरिक्त आपण जो आपल्या स्वतःला मी मी असं म्हणत असतो, तो त्या मी मी देहात्म समूहाला जिंकणं गरजेचं आहे. बंधू आत्मा आत्मनस्तस्य येन आत्मैव आत्मनः पिता. जर आपण शुद्ध जाणीव स्वरूप, ज्याला इंद्रिय मन बुद्धीच्या निरपेक्ष मी मी असं सहज स्फुरण आहे, त्या मी मी इंद्रिय मन बुद्धीला ताब्यात ठेवणं गरजेचं आहे. येन आत्मैव आत्मनः जिता, आपणच आपल्याला जिंकणं हे त्याच्यासाठी आवश्यक आहे. आणि मग भगवंत असं म्हणतात की अशा प्रकारे ज्यांनी आपणच आपल्याला जिंकलं तो जितात्मना हा तो शांत होऊन जातो. कसं जिंकायचं ते पुढं ध्यान योगामध्ये आलं, त्याचं विवरण झालेलं, आता हा उपक्रम चाललेला आहे. जितात्मना हा प्रशांतस्य परमात्मा समाहिता, शीतोष्ण सुख दुखेशु तथा माना अपमान यो हो शीत उष्ण सुख दुख मान अपमान याच्यामध्ये तो सम आणि स्थिर राहतो तो परमात्म्यातच अवस्थित राहतो त्यांनी आपला आपल्याला जिंकला असं समजायचं त्याच्या पुढे ते असं म्हणतात की ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कुटस्थो विजितेंद्रिया त्यांनी आपली इंद्रिय जिंकली ज्ञान विज्ञान तृप्तात्मा हा विशिष्ट शब्द आला तो तिसऱ्या अध्यायाच्या अखेरीला आलेला होता अपमान प्रजही हेनम ज्ञान ज्ञान नाशनम या नावाने त्याच्यात ज्ञान प्राप्त कसं करायचं म्हणजे आत्मज्ञान मिळवायचं कसं हे या अध्यायात सहाव्या अध्यायात सांगितलं आणि विज्ञान म्हणजे काय हे सातव्या अध्यायात पुढे सांगितलं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आणि विज्ञान म्हणजे कर्म करत असताना मन बुद्धी सर्व जवळ असताना जगताशी त्या ज्ञानाची सांगड घालून तरीही तृप्त राहणं कारण लवाड मनुष्य भेटेल आपल्याला फसवणारा मनुष्य भेटेल आपल्याला समाधानी ठेवणारा मनुष्य भेटेल प्रेम करणारा मनुष्य भेटेल या सर्वांमध्ये परमात्मा आहे या भावाने पाहणं कठीण आहे सर्वांमध्ये जे विपरीत आहेत त्यांच्यामध्ये पण अशा रीतीने तो युक्त होऊ शकतो समलोष्टाश्मकांचा नाहा इथं द्वंद्व साम्य सांगितलंय तसं सुरू मित्र उदासीन मध्यस्थ द्वेष बंधुषु साधुषु अबीज पापेषु समबुद्धिर्विशिष्यते साधू पापी या सर्वांबाबत तो समबुद्धीचा असणं गरजेचं आहे कोणी तुमचे सुरूच असतील म्हणजे कारणाशिवाय देखील तुमच्यावर उपकार करणारे लोक भेटतात कोणी मित्र असतो तिथं तर उपदेश करणारा कोणी तुमच्याबाबत उदासीन असतो तो का तुमच्याबाबत उदासीन आहे तुम्हाला कधी कळत नाही पण तुमच्याबाबत त्याला काही घेणं देणं नसतं असे लोक असणार कोणी मोठ्या तुमच्या हिताकरता मध्यस्थी करणारे असतात ते का करतात तेही तुम्हाला करायला मार्ग नाही पण करतात अशा सगळ्या प्रकृती तुमच्या अवतीभोवती असतात द्वेष कोणी द्वेष करणारे देखील असतात कोणी बंधू भावाने वागणारे असतात तसंच जगतामध्ये मोठ्या भाग्यांनी कधीतरी साधू देखील मिळतात लाभाविण प्रीती करणारे स्वामीजी करणे तर कोणी न भेटोत पण फार नराधम पापी क्रिमिनल मनोवृत्तीचे असे लोक देखील एखाद्याला भेटू शकतात या सर्वांबद्दल समबुद्धी असणं असं भगवंत सांगतात समबुद्धी विशिष्यते हा जो उपक्रम आहे हा उपक्रम काढायचा कसा तर त्याचा पुढचा मार्ग म्हणून ध्यान सांगितलेला आहे प्रकृती साम्य गुणसाम्य कर्मसाम्य अशा प्रकारे समबुद्धी समदृष्टी संपादन करणं हा जो उपक्रम आहे या उपक्रमामध्ये तो युक्त असणं सारांश तो युक्त असणं म्हणजे कर्मयोगाची युक्ती संपवत आलेला आत्मचिंतन करणारा अंतःकरण मन बुद्धी जिंकण्याचा कर्मयोगाने प्रयत्न करणारा आणि तरीही ते अत्यंत अजून जिंकण्याची अपेक्षा धरणारा त्याच्याबरोबरच सर्व भूतात्म भूतात्मा आपला आत्मा हा सर्व भूत मात्रा एवढा व्यापक झाला पाहिजे. अल्पे सुखम असती भूमैवर सुखम, अल्प होऊन राहण्यात सुख नाही, व्यापकात सुख आहे. म्हणून जो व्यापक होऊ इच्छितो असा तस सर्वत्र समदृष्टीने समबुद्धीने पाहणारा द्वंद्व साम्य या द्वंद्वामध्ये गुण प्रकृती कर्म कर्म साम्य प्रकृती साम्य गुण साम्य माती सोनं वगैरे समलोष्टाश्मकांचन हा सामाजिक द्वंद्व आदी आर्थिक द्वंद्व आदी जसं अडाणी आणि विद्वान हे शैक्षणिक द्वंद्व आहे अशी द्वंद्व आदी सगळ्या द्वंद्वांच्या बाबत जो समत्वानी पाहतो हा गुण येणं गरजेचं आहे. या सगळ्या अपेक्षा ज्या कर्मयोगामध्ये व्यक्त झालेल्या आहेत त्या आणि त्याच्या ऍडिशन म्हणून ध्यान सांगितलेलं आहे त्या या जर ध्यान योगाने पूर्ण होत असतील तर उपसंहार झाला म्हणायचा, तर हा विषय पूर्ण झाला म्हणायचा. म्हणून हा या ध्यान योगाचा उपक्रम आहे आणि कर्म अधिक ध्यान या जीवनाने त्याची पूर्ती कशी होते हा जो उपसंहार भगवंतांनी सांगितला ध्यानाचं फलित म्हणून जी गोष्ट सांगितली. आपण ही कर्मही करतो याचा आपल्याशी नक्की संबंध काय हे काही केवळ बौद्धिक थिअरेटिकल स्कॉलर्स डिस्कशन असं चाललेलं नाहीये. आपण ही कर्म करतो आहोत, आपण ही ध्यान करतो आहोत, आपण ही उपासना करतो आहोत. आपलं जीवन नक्की कुठं आणि कसं जायला पाहिजे याचा एक रोडमॅप भगवंतांनी सांगितला आणि जो अशा रीतीने कर्म करतो आणि ध्यान करतो त्याचं जीवन तसं जातं असं भगवंत म्हणाले. म्हणून ही तपासण्याची गोष्ट आहे की आपण जे करतो त्याच्यातून आपण नक्की त्याच दिशेने चाललो आहोत की नाही. म्हणून हे सगळं चाललंय. आता त्याचा जो उपसंहार भगवंतांनी सांगितला तो भगवद्गीतेच्या ध्यानाचं हे सगळं प्रकरण सहाव्या अध्यायात झाल्यानंतर 29, 30, 31 मागच्या वेळेला मी सांगितलं उपर संहार असे श्लोक ते आता आपण विस्तारात पुढच्या वेळेला बघू. हरिओम.
तो योगी तो ज्ञानी तत्वज्ञानी संत तो सत्कवी वरवरात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम सर्वं यत्किञ्च जगत् ज्ञानि जगत् येन त्यक्तेन मुञ्चेता अनंत जय 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 जय।